हरिः ॐ नमस्ते अस्तु भगवन् विश्वेश्वराय महादेवाय त्र्यम्बकाय त्रिपुरान्तकाय त्रिकाग्निकालाय कालाग्निरुद्राय नीलकण्ठाय मृत्युञ्जयाय सर्वेश्वराय सदाशिवाय श्रीमन्महादेवाय नमः ॐ नम इरिण्याय च प्रपत्याय च नमः चिगंशिलाय च क्षयणाय च नमः कपर्दिने च पुलस्तये च नमो गोष्ठ्याय च गृह्याय च नमः तल्प्याय च गेह्याय च नमः काट्याय च गह्वरेष्ठाय च नमो हृदय्याय च निवेश्याय च नमः पागं सव्याय च रजस्याय च नमः शुष्क्याय च हरित्याय च नमो लोप्याय चोलप्याय च नमः ऊर्व्याय च सूर्म्याय च नमः पर्ण्याय च पर्णशद्याय च नमो पगुरमाणाय च बृग्धते च नमः आख्यदते च प्रक्षिदते च नमो वः किरिकेभ्यो देवानागं हृदयेभ्यो नमो विक्षीणकेभ्यो नमो विचिन्वत्केभ्यो नमः आनिर्हतेभ्यो नम आमिवत्केभ्यः द्रापे अन्धतस्पते दरिद्रन्नीललोहित येषाम् पुरुषाणामेषाम् पशूनाम् मा धर्मा रोमो येषाम् किञ्चन ममत या ते रुद्र शिवा तनु शिवा विश्वाः भेषजी शिवा रुद्रस्य भेषजी तया नो मृडजीवसे इमागम् रुद्राय तवसे कपर्दिने क्षयद्वीराय प्रभरामहे मतिम् यथा न शमसद्विपदे चतुष्पदे विश्वम् पुष्टम् ग्रामे अस्मिन्ननातुरम् रुडानो रुद्रोतनोमयस्कृदि क्षयद्वीराय नमसा विधेमते यच्छम् च योश्चमनुराय जे पिता तदश्याम तव रुद्रप्रणीतौ मानो महान्तमुतमानो अर्भकम् मान उक्षन्तुमुतमान उक्षितम् मानो वधिः पितरम् मोतमातरम् प्रियामानस्तनुवो रुद्ररीरिषः मानस्तोके तनये मान आयुषिमानो गोषुमानो अश्वेषुरीरिषः वीरान्मानो रुद्रभामितो वजिर्हविष्मन्तो नमसा विधेमते आरात्ते गोग्न ऊत पूरुषग्ने क्षयद्वीराय सुम् नमस्मेते अस्तु रक्षा च नो अधि च देव बृह्यता च न शर्म यच्छद्विबर्हाः सुहि श्रुतम् गर्त सदम् युवानम् मृगन्न भीममुतः स्नुमुग्रम् मृडा चरित्रे रुद्रस्तवानो अन्यन्ते अस्वन्निव पन्तु सेनाः परिणो रुद्रस्य हेतिर्वृणस्तु परित्वेषस्य दुर्मतिरघायोः अवस्थिरामगवद्व्यस्दनिष्वमीणवस्तोकाय तनयाय मृणया मीणुष्टम शिव तम शिवो न सुमना भव परमे वृक्ष आयुधन् निधाय कृत्तिम् वसान आचरपि नाकम् बिभ्रदागहि विकिरिद विलोहित नमस्ते अस्तु भगवः यास्ते सहस्रगम् हेतयोन्यमस्वन्निव पन्तु ताः सहस्राणि सहस्रदा बाहुवोस्तव हेतयः तासामीशानो भगवः पराचीना मुखाकृति
श्रीराम परम पूजनीय स्वामी यांच्या सद्भक्त मिलिंदादाने लिहिलेल्या आठवणी सद्भक्त रेवतीताई लिमये आपल्याला वाचून दाखवणार आहेत.
ओम स्वामी माधव नाथाय नमः. ओम स्वामी मकरंद नाथाय नमः. सावस आनंद यात्रेहून परत आलो तरी फिरून फिरून मन त्या स्मृतींमध्ये रंगून जात होत. तिथे म्हटलेली सामूहिक भजन, स्वामी स्वरूपानंदांच्या खोलीत लाभलेली उदात्त शांती, स्वामी माधवनाथांकडून ऐकलेल्या उत्कट वर्णनांमुळे स्वरूपानंदांबद्दल जाणवणारी जवळीक, पावसी तांबडी माती, समाधी मंदिर, अमराई, अशा असंख्य आठवणी थांबतच नव्हत्या. स्वामी माधवनाथांचा सद्गुरूंविषयीचा शरणागत भाव, पावस परिसरातल्या साधकांना विशुद्ध सोहम साधना सांगण्याची तळमळ, याचा देखील एक आमच्या अंतःकरणावर खोलवर ठसा उमटला होता. मोठी आनंद यात्रा संपवून स्वामी सरलाताई परत आले. 3-4 दिवस विश्रांती घेऊन स्वामीजींचे सर्व कार्यक्रम पूर्ववत सुरू झाले. खांडेकर, शेखर परांजपे, सुशीलाताई, परणितकर अशा 4 घरांमध्ये वेगवेगळ्या वेळी आणि ठराविक दिवशी केंद्र भरत असत. त्यापैकी शेखर परांजपेकडे आठवड्यातून 5 वेळा सायंकाळचे केंद्र भरत असे, तर 1 दिवस सुशीला त्यांच्या घरी असे. परणितकरांकडे दर रविवारी सकाळचे केंद्र भरत असे. आपूचा नाद लागलेल्या मोरासारखे आम्ही सारेजण जिथे केंद्र असेल तिथे जाऊन बसत असू. सायंकाळचं परांजपे केंद्र 6:30 सुरू होत असे. शेखर परांजपे हा प्रसिद्ध मराठी चित्रपट अभिनेते राजा परांजपे यांचा धाकटा मुलगा. राजा परांजपे यांच्या निधनानंतर ते सर्व कुटुंब त्या 2 मजली घरात स्थायिक झालं होतं. शेखर स्वामीजींच्या प्रवचनांना नियमितपणे येत होता. तो आणि त्याच्या आईने स्वामीजींना त्यांच्या घरी केंद्र व्हावं अशी मोठ्या प्रेमाने गळ घातली. त्याला अनुसरून तिथे सुरू झालेलं केंद्र सुमारे 4-5 वर्ष म्हणजे 1985 साली माया अपार्टमेंट ही वास्तू अस्तित्वात येईपर्यंत चालू होत. स्वामीजी 7 सुमारास केंद्रात येत. शेखरच्या घराला स्वयंपाकघर आणि 2 खोल्या होत्या. त्या दोन्ही खोल्या केंद्राने व्यापल्या जात. स्वामीजी 7 ते 7:30 ध्यानाला बसत आणि 7:30 प्रार्थना, आरत्या इत्यादी सुरू होत. त्यानंतरच्या केंद्राचं सूत्रसंचलन सहजपणे स्वामीज करत असत. कधी कोणाला अभंग म्हणायला सांगत आणि नंतर उत्स्फूर्तपणे त्या अभंगाबद्दल बोलत असत. कधी कांचन, तारा, जयू, वीणा, राधिका या साधकांशी हसे विनोद चालत. कधी सरलाताईंबरोबर त्यांचं कसं आज तुंबळ युद्ध झालं याचं गंमतशीर वर्णन करून सांगत असत. बापूसाहेब भिशीकरांसारखी ज्येष्ठ आणि गंभीर प्रकृतीची व्यक्ती आली तर त्यांच्याबरोबर ते गहन चर्चाही करत. साधनेबद्दल कोणी काही विचारलं तर त्यावर विवरण चाले. असा एकंदरीत अत्यंत आनंददायी असा काळ जात असे. एकदा बाहेर गावून एक तरुण मुलगा स्वामीजींकडे आला होता. एका स्वयंसेवी संस्थेत पूर्ण वेळ काम करता करता त्याच्या मनावर विलक्षण दर्पण आलं होतं. अविवाहित राहून कार्य करण्याची जिद्द त्याला होती, पण आपल्याच अंतर्मनात उमटणाऱ्या नाना उर्मींना तो थांबवू शकत नव्हता. मनाची अस्वस्थता अशा परकोटीला गेली होती की तो एक विचित्र अशा उन्मादावस्थेत दिसत असे. ध्यानाला तासनतास बसत असे, पण त्यातून त्याचं मन स्थिर झाल्याचं दिसत नव्हतं. उलट अजूनच विक्षिप्तता त्याला यायला लागली होती. एक दिवस तो सायंकाळी 5 परांजपेंच्या घरी आला. त्यांनी त्याला 6:30 येण्यास सांगितले. शेखरच्या घराशेजारीच एक बांधकाम चालू होत. हा पठ्ठ्या त्या बांधकामात जाऊन डोळे मिटून बसून राहिला. येणारे जाणारे ते दृश्य बघत होते. 6:30 सुमारास मी नेहमीप्रमाणे केंद्रात जात असतानाच त्या बांधकामातल्या अर्धवट बांधलेल्या खोलीत भिंतीला टेकून ध्यानस्थ बसलेला तो मला दिसला. त्याची अवस्था इतकी सखोल वाटत होती की आता काय करावा असा प्रश्न मला पडला. शक्ती शेवटी मनाचा हिय्या करून मी त्याला उठवलं. त्याने डोळे उघडून माझ्याकडे बघितलं. मला म्हणाला, काय उठवलंस मला? मी उत्तरला, अरे इथे ध्यानाला नको बसूस, इथे बांधकाम चालू दिसतंय. त्यावर तो म्हणाला, आपल्याला काय फरक पडणार, सर्व जागा देवाचीच आहे. मी उत्तर देण्यापेक्षा त्याला हाताला धरून शेजारीच केंद्रात नेलं. तिथे तो शांत बसून राहिला. स्वतःशीच अधून मधून हसत होता. डोळे कधी अर्धे उघडलेले होते तर कधी पूर्ण बंद. ठरल्या वेळी स्वामीजी आले. प्रार्थना आरत्या झाल्या. त्यांनी त्या युवकाला जवळ बोलावून घेतलं. कानावर त्याचे पराक्रम त्यांनी आधीच ऐकले होते. ते त्याला म्हणाले, अरे ध्यान साधन सुद्धा थोडा विवेकानं आणि तारतम्याने करायला पाहिजे. तो स्वामीजींकडे नुसताच पाहत स्वतःशीच हसत उभा होता. तो पुण्यात किती दिवस राहणार वगैरे आम्हाला काहीच माहिती नव्हतं. स्वामीजींना मात्र त्याचा काही दिवस व्याप काढावा लागला असं लक्षात येत होत. स्वामींनी त्याची परिपरीने समजूत काढण्याचा प्रयत्न केला, पण तो स्वतःच्या गोंधित होता. केंद्र संपल्यावर स्वामीजींनी मला बोलवलं आणि सांगितलं की याला तू उद्या डॉक्टर आखेगावकरांकडे घेऊन जा, मी त्यांना फोन करून ठेवतो. डॉक्टर आखेगावकर हे त्या काळी पुण्यातले नामवंत मानस उपचार तज्ज्ञ होते. स्वामीजींचा डॉक्टरांच्या कुटुंबाशी जुना परिचय होता. मला ते म्हणाले, नारायण पेठेत भानुविलास सिनेमाच्या जवळ त्यांचं घर आहे, तिथे त्याला उद्या सायंकाळी घेऊन जा. जवळच असलेल्या एका साधकाने विचारलं, स्वामीजी आपल्या मार्गदर्शनाखाली ध्यानधारणा करून त्याच्यात काही सुधारणा होईल का? स्वामीजी म्हणाले, ध्यानधारणेसाठी मन नॉर्मल असण्याची गरज असते. ज्याचं मन अनेक विचारांमुळे व्यग्र झालेलं आहे आणि बुद्धीत सुद्धा भ्रम निर्माण झाला आहे, त्याला ध्यान करताच येणार नाही. अशा व्यक्तीला ध्यानाचा काही फायदा नाही. म्हणूनच मी याला आखेगावकरांकडे पाठवत आहे. स्वामीजींच्या विचारातील स्पष्टता लक्षात येण्यासारखी होती. मानसिक विकृतीवर संतांकडे जाणे आणि ध्यान धारणा नामस्मरण करणे असे उपाय कोचटपणाचे असतात. त्याला योग्य डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध योजनाच करावी लागते. त्या साधकाला मी डॉक्टरांकडे घेऊन गेलो. डॉक्टर आखेगावकर ही फार प्रेमळ व्यक्ती आहे. माझी पण त्यांच्याकडे जाण्याची ही पहिलीच खेप होती. मी गेल्यावर ताबडतोब त्यांना सांगितलं की मी स्वामींनी सांगितल्यावरून याला घेऊन इथे आलो आहे. म्हणजे थोडक्यात मी अजून ठीक आहे आणि याला औषधाची गरज आहे. डॉक्टर माझ्याकडे बघून गोड हसले आणि म्हणाले, हो मलाही असंच वाटतंय. डॉक्टरांच्या औषध योजनेने त्या युवा साधकात पुष्कळ पुढे सुधारणा झाली. स्वामीजींना समोरच्या व्यक्तीच्या अंतरंगाचा कानाकोपरा समजत असे. आपल्या मनातले विकल्प अशुद्धी हे सर्व त्यांच्यापासून आपण लपवू म्हटले तरी लपत नसत. परंतु अशा सर्वांना स्वामीजी खूप मोठ्या अनुकंपेने आणि धीराने आपल्या पदराखाली घेत असत. त्यांच्या मनाच्या गाभ्याला स्पर्श करून त्या व्यक्तीला साधनेत आणि प्रकृती पालटायच्या प्रयत्नात स्थिर करत असत. परंतु जर का एखादी व्यक्ती या स्थितीच्याही पलीकडे गेली असेल, वास्तवाच्या जाणीवेच्या पुढे ढळली असेल, तर त्या व्यक्तीला ते मानसोपचार तज्ञाकडे पाठवत असत. या अत्यंत शास्त्रीय दृष्टिकोनामुळे त्यांचा परमार्थही अतिशय खुलून दिसत होता. श्रीकृष्ण अर्पण.
हरी हरी. मध्यंतरी मला आपल्या इथे येणाऱ्या एका साधकांनी डॉक्टर आठल्यांनी एक पत्र आणून दिलं. 17 ऑगस्ट 1971 रोजी डॉक्टर आठल्यांना स्वामी स्वरूपानंदांनी पाठवलेलं हे पत्र होतं. त्याची झेरॉक्स कॉपी त्यांनी मला दिली. ते पत्र मी वाचून दाखवतो. चिरंजीव प्रिय श्री डॉक्टर बी मो आठले यासी हरिस्मरणपूर्वक अनेक आशीर्वाद. विशेष ईशकृपेने इकडील सर्व क्षेम. माझी प्रकृती साधारण बरी आहे, तथापि क्षीणतेमुळे बहुतेक वेळ अंथरुणावर स्वस्थ पडून असतो. लिहिणे वाचणे शक्य होत नाही, स्वाक्षरी करतो. तुमचे दिनांक 15/8/71 चे पत्र पोहोचले, ते वाचून घेतले. आपण कितीही प्रयत्न केला तरी सुयश प्राप्त होण्यास पाठीशी अनुकूल प्रारब्धाची जोड असावी लागते. तुम्हाला इंटरमध्ये अपेक्षेपेक्षा कमी मार्क पडले ते प्रतिकूल प्रारब्धामुळेच. तेव्हा आता MBBS पदवीचा हव्यास सोडून प्राप्त परिस्थितीत सुखाने मनाला राहणे सुखाने राहण्याची मनाला समजुतीने सवय लावावी. कसे शब्द आहेत बघा बघा. मिळविलेल्या पदवीनेही उत्कर्ष साधून घेणे शक्य आहे. आता ईश्वराचे अंतरी स्मरण ठेवून तुमचा व्यवसाय तत्परतेने आणि प्रसन्न मनाने करावे. तुम्हा सर्वांस आशीर्वाद. तुम्हा सर्वांचा आत्मतृप्त स्वरूपानंद. आपण कितीही प्रयत्न केला तरी सुयश प्राप्त होण्यास पाठीशी अनुकूल प्रारब्धाची जोड असावी लागते. तुम्हाला इंटर मध्ये अपेक्षेपेक्षा कमी मार्क पडले ते प्रतिकूल प्रारब्धामुळेच. तेव्हा आता MBBS पदवीचा हव्यास सोडून प्राप्त परिस्थितीत सुखाने राहण्याची मनाला समजुतीने सवय लावावी. मिळविलेल्या पदवीनेही उत्कर्ष साधून घेणे शक्य आहे. आता ईश्वराचे अंतरी स्मरण ठेवून तुमचा व्यवसाय तत्परतेने आणि प्रसन्न मनाने करावे. तुम्हा सर्वांस आशीर्वाद. तुम्हा सर्वांचा आत्मतृप्त स्वरूपानंद. हा पॅरेग्राफ मी परत एकदा वाचून दाखवला. स्वरूपानंदांची शिकवण कशी असे आणि प्राप्त परिस्थिती कशा प्रकाराने स्वीकारावी आणि त्यातून देखील ईश्वराचं स्मरण अंतःकरणात ठेवून तत्परतेने आणि प्रसन्न मनाने कसं वर्तन करावं याच्या संबंधीचं मार्गदर्शन स्वरूपानंदांनी त्यांना केलं. नंतर त्यांनी जी आयुर्वेदाची पदवी मिळवलेली होती त्याप्रमाणे व्यवसाय करून खरंच सुयश प्राप्त करून घेतला. डॉक्टर आठल्यांना मी विनंती करतो की त्यांनी येऊन एक अभंग देखील सादर करावा. या डॉक्टर. अतिशय यशस्वी अशी डॉक्टरी करून ते रिटायर होऊन आता पुण्यामध्ये आलेले आहेत. त्यांची सगळी प्रॅक्टिस तिकडे कोकणामध्ये झाली.
तुझ्या प्रेम उपमानाजी म्हणून शरण तुझी पाई. तुझ्या प्रेम उपमानाजी म्हणून शरण तुझी पाई. बंध मोक्ष तुझा खेळ निज प्रेमाचा हा कल्लोळ. निज प्रेमाचा हा कल्लोळ म्हणून शरण तुझी जे पाई. तुझी या प्रेमा ये म्हणून शरण तुझी जे पाये तुझे आम्हा सिधरील पद कमली लोळवीन पद कमली लोळवीन म्हणून शरण तुझी जे पायी तुझ्या प्रेम उपमानाची म्हणून शरण तुझी ये पायी सर्व भावे आम्ही तुझे वरी प्रेमे मनसी माझे वरी प्रेमे मनसी माझे म्हणून शरण तुझी ये पायी तुझ्या प्रेम उपमानाची म्हणून शरण तुझी ये पायी तुझ्या प्रेम तुझी साक्षी तुझ्या प्रेम तुझी साक्षी दत्त पडला चरणी रक्षी दत्त पडला चरणी रक्षी दत्त पडला चरणी रक्षी म्हणून शरण तुझी ये पायी तुझ्या प्रेम उपमानाही म्हणून शरण तुझी ये पायी.
पर्सेस घंटीवर घ्या आणि पुढं सरका आणि थोडं स्वरूपानंदांच्या फोटोच्या बाजूने ये. ध्यानाला बसण्याच्या आधी मी ध्यानाला बसतो आहे हा संकल्प असायला पाहिजे का? संकल्प रही जीवन असायला पाहिजे असं स्वामीजी म्हणतात. मग संकल्प करायचं करायचा ध्यानाला ध्यानाच्या सुरुवातीला कारण काय? ध्यानाला बसण्याच्या आधी मी ध्यानाला का बसतोय हा संकल्प असायला पाहिजे का असा प्रश्न आहे. कारण स्वामीजी असं सांगतात की संकल्प रहित जीवन असलं पाहिजे. मग संकल्प रहित जीवन असायला पाहिजे असं जर स्वामीजी म्हणत असतील तर अशा प्रकारचा संकल्प करण्याचं कारण काय असा प्रश्न विचारलेला आहे. परमार्थामध्ये काही काही शब्द प्रयोग केले जातात त्याच्यामध्येच सत्य संकल्पाचा दाता भगवंत किंवा उत्तम संकल्प करावा आणि कार्यसिद्धी करावी व्हावी असं एक सांगितलं जातं. तसं सर्व संकल्प सोडून संकल्प प्रपरणान कामास त्यत्वा सर्वान अशेषत असंही सांगितलं जातं. सर्व प्रकारचे संकल्प सोडून द्यावेत असंही सांगितलं जातं. ही थोडी परस्पर विरोधी वचनं वाटतात. एकाच संकल्पाबद्दल संकल्पपूर्वक जीवन जगावं असंही सांगितलं जातं आणि संकल्पाचा त्याग करून ध्यान करावं असंही सांगितलं जातं. ध्यानाच्या आधी आपण परमात्म स्वरूप आहोत असा संकल्प करावा असंही सांगितलं जातं. हे नक्की काय आहे असा प्रश्न विचारलेला आहे. कधी कधी कामनेला किंवा कामाला किंवा विकाराच्या संदर्भात असणाऱ्या विचारांना संकल्प असं म्हणण्याची रीत आहे, ते सोडायला सांगितलेले आहेत. संकल्पांकडं किंवा विकल्पांकडं साक्षीत्वाने पाहावं असं जेव्हा सांगितलं जातं तेव्हा कामनांकडं विकारांकडं साक्षीत्वाने पाहावं आणि त्यांना सोडून द्यावं असा त्याचा अर्थ आहे. आणि आपण ध्यानाला बसणार आहोत. आपण सद्गुरूंची प्रार्थना केली आणि सद्गुरूंना सांगितलं की मी ध्यानाला बसतो आहे, माझा ध्यानाचा हा प्रयत्न आपल्या कृपेने सिद्धीला जावो, मी विचारांच्या पाठीमागे जाणार नाही असा संकल्प सोडला. परत संकल्प हा शब्द वापरला गेला. मी विचारांच्या किंवा विकारांच्या मागे फिरत बसणार नाही असा संकल्प करावा. तसंच मी तोच आहे, मी परमात्म स्वरूपच आहे असा संकल्प करावा आणि ध्यानाला बसावं असं सांगितलं जातं. हा जो संकल्प शब्द दोन्हीकडे सरसहा वापरला गेलेला आहे त्यामुळं हा अशा प्रकारचा गोंधळ प्रश्न ज्यांनी विचारला त्यांच्या मनामध्ये निर्माण झाला. संकल्प आपण परमात्म स्वरूप आहोत असाही करायचा आहे, याचं कारण आपण परमात्म स्वरूप आहोत याचा आज मितीला या क्षणाला मला अनुभव नाहीये. एवढंच नाही तर माझी पक्की खात्री देखील नाही की मी देह मन बुद्धी नाही. असं असल्यामुळं मी तोच आहे अशा प्रकारचा संकल्प करूनच ध्यानाला बसायला सांगितलेला आहे. संकल्प ही शक्ती आहे. आपण ज्या तऱ्हेने ती वापरू त्या तऱ्हेने ती काम करते. म्हणून आपण संकल्पाचा आधार घेतला तर संकल्पाचा आधार घेऊन आपण ध्यानाला बसून विचारांकडे साक्षीत्वाने पाहणं आणि तोच मी आहे अशा प्रकारचा भाव दृढ करणं हेही शक्य आहे. आणि संकल्पाचाच आधार घेऊन ध्यानामध्ये आपण ध्यान सोडून विचाराच्या मागे देखील फिरणं शक्य आहे. तसं म्हटलं तर संकल्प ही गोष्ट एखाद्या गाडीसारखी आहे. त्या मुल्ला नसरुद्दीनची गोष्ट आहे की नाही की तो एकदा शोरूम मध्ये कार पाहण्यासाठी म्हणून गेला तेव्हा त्याला त्या विक्रेत्यांनी असं सांगितलं, तो आग्र्यामध्ये होता, की तुम्ही ही कार इतकी चांगली आहे की या कारमध्ये बसून तुम्ही अगदी 2 तासातच आग्र्याला पोहोचू शकाल. मला माहित नाही दिल्ली आहे आग्रा आणि लखनौ हे अंतर किती आहे. आग्र्याला होता, तिथून सांगितलं की 2 तासातच तुम्ही लखनौला पोहोचू शकाल. तर मुल्ला नसरुद्दीनने गाडीची तर बरीच स्तुती केली पण म्हणाला की उद्या परत येतो आणि सांगतो काय ते. दुसऱ्या दिवशी तो गेला शोरूम मध्ये आणि तो म्हणाला की ही कार मला नको कारण मला लखनौला जाण्याचं काही कारण दिसत नाहीये. मला लखनौला जायचं नाहीये. कार ही लखनौलाही जात नाही आणि दिल्लीलाही जात नाही आग्र्याहून. तुम्ही नेण्यावरच ती अवलंबून आहे. तुम्ही तिला लखनौकडे नेली तर ती लखनौला जाईल, तुम्ही जर नेली नाही तर ती जाणार नाही. तसं संकल्प ही शक्ती जी आहे ती कामनेकडे जर तुम्ही नेली तर ती तुम्हाला कामनांमध्ये फिरवेल. आणि संकल्प ही जी शक्ती आहे ती तुम्ही निर्विचारतेकडे फिरवली, वळवलं तिचं तोंड, तर ती तुम्हाला निर्विचारता देखील देईल. समर्थांनी म्हटलंय स्फुरे विषयी कल्पना ते अविद्या. विषयाच्या संदर्भातली कल्पना जेव्हा स्फुरते तुमच्या ठिकाणी तेव्हा त्याला अविद्या असं म्हणतात. स्फुरे ब्रह्मरे जाण माया सुविद्या. आणि ब्रह्म भावना मनामध्ये जेव्हा स्फुरते तेव्हा ती सुविद्या अशी ती कल्पनाच होते. मुळी कल्पना, मुळात कल्पनाच दो रूपे तेची झाली, विवेके तरी सस्वरूपी मिळाली. जर विवेकाने ती वापरली तर तुम्ही स्वरूपाशी तदाकार होऊन जाता, हे कल्पनेचं सामर्थ्य आहे, हे संकल्पाचं सामर्थ्य आहे। त्यामुळं ध्यानाला बसण्याच्या आधी मला असं वाटतं बरेच दिवस झाले हा प्रश्न आलाय, मी जेव्हा ध्यानासंदर्भात सांगत होतो तेव्हा मी असं सांगितलेलं होतं की सद्गुरूंची प्रार्थना करावी, सद्गुरूंची प्रार्थना करून सद्गुरूंना सांगावं मनोमन की माझा ध्यानाचा संकल्प तुमच्या योगाने तुमच्या कृपेनी सिद्धीला जावो। तेव्हा कधी कधी कोणी प्रश्न विचारतो तेव्हा मीही विचार करतो की हे मी कधी सांगितलं कोण जाणे, तर मला असं वाटतं की हे मी त्यावेळेला सांगितलं असेल। आता जर अशी गोष्ट झाली तुम्ही जर म्हणालात, तुम्ही म्हणता तसं, तर मी म्हटलंय की म्हटलो नाही याचा मलाच जरा गोंधळ होतो। एक जण मला म्हणाला की तुम्ही म्हणालात तसं, सहाव्या अध्यायात आपण ध्यानासंदर्भात कितीही प्रयत्न केला तरी देखील जर मृत्यू आला तर ध्यानाचा प्रयोग अयशस्वी होतो। म्हटलं मी असं नाही म्हटलं। मग तो म्हणाला की भगवद्गीता वाचून एखाद वेळेला मला असं विचार आला असेल आणि तुम्ही म्हणालात म्हणून मी तुम्हाला विचारलं असेल, कारण भगवंताने जे सांगितलं तेच मी म्हणतो, ते वाचून तुमच्या मनात जे येतं त्या संदर्भात मी म्हणतो असं एखाद वेळेला कोणाला तरी वाटू शकतं, पण ते तुमच्या मनातलं म्हणणं असतं। पण संकल्पाची ही शक्ती इतकी प्रचंड आहे की बोलायची सोय नाही। संकल्प आणि सुसंकल्प जर एखादी व्यक्ती करायला शिकली, फक्त आपल्याला संकल्प करायचा कसा हे कळत नाही। संकल्प आपल्या सगळ्या शक्ती एकवटून जर कोणी करू शकला तर संकल्प हा शाप किंवा वरासारखा मोठा परिणाम करतो। तुम्ही तुमच्या स्वतःच्या बाबत संकल्पानी आपण परमात्मा आहोत अशा दृढ विश्वासावर पोचू शकता, त्याच्यामध्ये जड अवघड असं काही नाही। फक्त संकल्प करायचा कसा हे कळलं पाहिजे। संकल्प करताना तुमच्या मनातले विकार निघून गेलेले असले पाहिजेत। मनातले विकार निघून गेल्यानंतर चित्त थोडस आत वळलेलं असलं पाहिजे। चित्त आत वळून जिथून चित्त निर्माण होतं त्या चैतन्याच्या जवळ ते गेलं पाहिजे। क्षणिक खरं म्हणजे ते चित्त नाहीसं झालं पाहिजे आणि मग त्या मूळ चैतन्यातूनच एखादा शुद्ध विचार जेव्हा बाहेर येतो तेव्हा तो जबरदस्त परिणाम करतो। स्वतःवर तर करतोच, पण हा संकल्प विश्वावर देखील परिणाम करतो, जगतावर देखील परिणाम करतो। कोणाकोणाच्या ठिकाणी हे अशा प्रकारचं अद्भुत सामर्थ्य हे न मिळवता देखील आलेलं असतं, कोणाकोणाच्या वाणीत असतं, कोणाकोणाच्या ठिकाणी आत्मविश्वासाच्या रूपाने ते काम करत असतं। शिवाजी महाराजांसारख्यांचा जर विचार केला तर वयाच्या 16व्या वर्षी काय ज्या तलवारी होत्या त्यांच्याकडे आणि काय मित्रमंडळी होती त्यांना जमवून त्यांनी जो संकल्प केला त्या संकल्पातून केवढं मोठं कार्य घडलं। म्हणून संकल्प करणं आणि त्या संकल्पाचा पाठपुरावा करणं ही अजून एक गोष्ट आहे। त्याचा पाठपुरावा करण्यासाठी जी मनाची शक्ती लागते ती मनाची शक्ती देखील अशा प्रकारे निर्विचारतेतूनच खरं म्हणजे मिळत असते। जो कोणी अशा प्रकारे प्रयत्न करणारा असेल त्याला माझ्या कल्पनेप्रमाणे अष्टमहासिद्धी ओळंगती द्वारी नवजती दुरी, काही केलं तरी ती त्या दूर होणार नाहीत असं घडू शकतं। याच्यामध्ये संकल्प क्षीण करण्याची क्षमता मात्र इंद्रियांमध्ये आहे, विषयांमध्ये आहे, विकारांमध्ये आहे. मनाच्या अतिशय ज्याला दुबळ्या अशा भावनेमध्ये आहे, वारंवार एखाद्या सवयीला बळी पडणारा, विकारांना बळी पडणारा, बऱ्या वाईट अशा कर्मांमध्ये सापडणारा, कधीही दृढ संकल्प करू शकत नाही. म्हणून दृढ संकल्प जर करायचा असेल तर एका सत्य भावनेपर्यंत उतरणं गरजेचं आहे. तसं जर उतरे, म्हणून ध्यानाला बसण्याच्या आधीच सद्गुरूंची मानस पूजा वगैरे करून आपलं मन बरंच शांत करून, तसंच त्या शांत झालेल्या मनानी आपण विकाररहित आहोत, या क्षणाला माझ्या ठिकाणी कुठलीही कामना नाही, कुठला कोणाबद्दलही मत्सर नाही, अशा प्रकारची भावना करून सर्व जगताविषयी सद्भावना, सद्विचार जर आपल्या अंतःकरणामध्ये येतील तर अशा प्रकारे केलेला संकल्प हा जरूर सिद्धीला जातो. आणि ध्यानाच्या संकल्पातून पुढचा जो संकल्प आहे, मी विषयांच्या मागे धावणार नाही, त्या विषयांना देखील कधी कधी शास्त्रात संकल्पच म्हटलेला आहे, एवढीच अडचण आहे. विषयांच्या किंवा विकारांच्या मागे मी धावणार नाही असा संकल्प करावा, आणि हा संकल्प मात्र तशा प्रकारे उत्तम रीतीने प्रतिफळतो अशा प्रकारे केलेल्या ध्यानाने हळूहळू तो विचाररहिततेकडे जातो, आणि विचाररहितता देखील दीर्घ काळ राहिली तर तो स्वरूपापर्यंत पोहोचतो. द्रष्टा म्हणजे ध्याता हा स्वरूपाच्या ठिकाणी स्थित होतो. असं असल्यामुळं ध्यानाला बसतो हा संकल्पही करायला पाहिजे, आणि संकल्परहित जीवन असायला पाहिजे असं तुम्ही म्हणता ही अजून एक गोष्ट आहे. संकल्परहित जीवन असणं म्हणजे जसं ध्यानामध्ये आपण कुठल्याही विचाराला पाठिंबा दिला नव्हता आणि विचाररहितता प्राप्त केली आणि स्वरूपाला प्राप्त केलं, त्या स्वरूपातच स्थित राहून प्राप्त कर्तव्य कर्म यथाक्रम करावीत. त्याच्यामध्ये अतिकामना आणू नयेत. कर्तव्य बुद्धीनी, भगवत अर्पण बुद्धीनी आपली कर्तव्य कर्म केवळ करावीत अशा प्रकारे. म्हणून भगवंतांचे श्लोक देखील फार सुंदर आहेत. यस्य सर्वे समारंभा काम संकल्प वर्जिता, असे भगवंतांचे शब्द आहेत. ज्याचे सर्व समारंभ, सर्व समारंभ म्हणजे उठल्यानंतर दात घासण्यापासून जी आपली प्राप्त कर्तव्य कर्म आहेत, ती प्राप्त कर्तव्य कर्म अर्थार्जनासारखी कर्म करून, ध्यानासारखी कर्म करून, परत आल्यानंतर केंद्रात जाणं इत्यादी हे सर्व सांभाळून अगदी निद्रेच्या अधीन होईपर्यंत केली जाणारी सगळी कर्म, याच्यामध्ये कामना नसावी असं भगवंत म्हणतात. काम संकल्प वर्जिता, या ठिकाणी मात्र संकल्प या शब्दाचा खुलासा काम या शब्दाने होतो. कामनेचा कोणताही संकल्प नसावा आणि सर्व समारंभ मात्र पूर्णपणाने यथा न्याय करत राहावेत असं भगवंत सांगतात. ज्ञानाग्नी दग्ध कर्माणी तमाहू पंडितं बुधा, त्यावेळेला जे ज्ञान त्याच्या ठिकाणी निर्माण होतं त्या अग्नीमध्ये सर्व कर्मच नाहीशी होऊन जातात. जे कर्म मी करतो हा भावच नाहीसा होऊन जातो. कर्म करण्याच्या मागे असणारा अभिनिवेश किंवा अहंकार रहित अशी कर्म होतात. म्हणून ही तर फार मोठी गोष्ट आहे की संकल्परहित जीवन असायला पाहिजे. याच्या अभ्यासाकरता मी तुम्हाला असं सुचवीन, सर्व जीवन म्हणजे फार मोठी गोष्ट झाली, एक दिवस म्हणजे ही फार मोठी गोष्ट झाली, एक दिवस म्हणजे ही फार मोठी गोष्ट आहे की एक दिवसाची सगळी कर्म मी संकल्परहित करेन, जमेल तीच कर्म करायचे, रोज करता तीच करायचे. नीट डोळ्यात तेल घालून कर्तव्य कर्म करायचे. तुम्ही पैशाचे व्यवहार करत असाल तर फसायचं नाहीये, पण कामना न ठेवता एक दिवस जगायचं आहे, कामसंकल्प न ठेवता एक दिवस जमायचा आहे, कठीण जाईल समजा, अर्धा दिवस, तीन तास, एखादा तास, इथून सुटल्यानंतर घरी जाऊन काय जेवण वगैरे कराल आणि ऑफिसमध्ये जाल किंवा आपल्या आपल्या उद्योगाला जाल, तर एक तास काम संकल्प वर्जित अशी सगळी कर्म आपण करतो आहोत, देह करतो आहे, एवढीच भावना जर तुम्ही ठेवली, याच्यापेक्षा बाकी काही भावना नाही, तरी देखील त्यावेळेला तुमच्याजवळ ज्ञान असेल, तुमचं अंतःकरण ज्ञानाला प्राप्त झालेलं असेल असं असेल, आणि त्यावेळेला असणारं जे सुख आहे संकल्परहित होण्याचं, कामनारहित होण्याचं आणि ज्ञानामध्ये रममान होण्याचं, तुम्हाला समजेल की तो एक तास आणि बाकीचे 23 तास, हे 23 तासाचं जीवन आपण जणू व्यर्थ जगलो असं तुम्हाला वाटेल. म्हणून सगळं जीवन संकल्परहित असायला पाहिजे, पण त्याची सुरुवात फार छोट्या गोष्टीकडून करावी, फार थोड्या गोष्टीकडून करावी. त्यात ही सोय आहे, कारण कर्माचा देखील राजस, तामस आणि सात्विक असा प्रकार आहे. सगळी कर्म या तीन किंवा मिश्र अशा कर्मांमध्ये येतात. तुम्ही केंद्रामध्ये येता, तेवढ्या वेळेत काम संकल्प वर्जित हा तुम्हाला राहता येईल. कुठलीही कामना नाही, कामनेचा संकल्प नाही. तुम्ही कधी आळंदीला जाता, यावेळेचं आळंदीचं जे दर्शन आहे ते काम संकल्प वर्जित अशा भावाने तुम्हाला घेता येईल, प्रयत्न करा. अगदी सारसबागेत गणपतीला जाता, यावेळेचं दर्शन, आत्ताचं दर्शन, मी तसं हात जोडले आणि काही नाही मागितलं असं येईल करता. अशी छोटी सुरुवात करू आणि सात्विक कर्मांपासून सुरुवात करू. वृद्ध व्यक्ती घरात आहेत, त्यांची सेवा करताय समजा, किंवा मुलांची सेवा करताय तुमच्या, काम संकल्प वर्जित भावनेने करता येईल, येईल, हा मोठा होईल आणि मग माझं प्रतिपालन करेल म्हणून आता मी याला जेवायला घालतोय, इतका मतलबी भाव सहसा नसतो, पण तरी देखील येऊ द्यायचा नाही. आणि अशाच प्रकारे कर्तव्य भावनेने तुम्हाला सुस्थिती आणि कोणती तरी कर्म, अशी ही कर्मांची क्षेत्र जर व्यापक करत गेलं, प्रथम फक्त सात्विक, नंतर कर्तव्यात्मक, मग रजोगुणात्मक कर्म आहेत. म्हटलं तर रजोगुणात्मक कर्मांमुळे जग चाललेलं आहे, आपला संसार देखील त्याच करता चाललेला आहे. जर रजोगुणच नसेल तर तुम्हाला काही मिळवण्याची इच्छाच राहणार नाही, काम करण्याची इच्छा राहणार नाही. रजोगुण एक प्रकारे आवश्यक आहे, ईश्वर इच्छेनी मी कर्म करतो आहे असा भाव त्या ठिकाणी ठेवायला सांगितलेला आहे. मी करतो आहे त्याचा जो परिणाम आहे तो ईश्वरावर आहे. तुम्ही एखाद्या ठिकाणी चाललायत, बोलणी करायची आहेत, तुम्ही तुमचा जीव ओतून, मन ओतून बोलणी करा. यशस्वी होतील न होतील ही गोष्ट मनातून काढून टाका, फक्त तुम्ही तुमच्या कर्मामध्ये राहा. संकल्प वर्जित, तुम्ही गेलेले आहात आणि करण्यासाठीच गेलेले आहात, व्हावं म्हणूनच गेलेले आहात. हा मूळ संकल्प जरी रजोगुणाच्या बुडाशी असला तरी देखील त्याला अजून एक शेपूट जोडा की ईश्वराच्या इच्छेने, ईश्वराची इच्छा असेल तर हे होईल, बस आहे रजोगुणीच, पण थोडं ईश्वराशी जोडून घ्या, करता येणं शक्य आहे असं मला वाटेल. आणि तमोगुणात्मक कर्म त्याचा त्यागच सांगितलेला आहे, पण तमोगुणामध्ये झोप देखील येते. झोपेसारखं अत्यंत आवश्यक असणारं कर्म झोपेच्या आधी निद्रेच्या आधी स्वाधीन होताना निद्रेच्या आणि निद्रा झाल्यानंतर उठत असताना ईश्वर स्मरण पूर्वक निद्रा घ्यावी. ईश्वर स्मरणाला संकल्प म्हणत नाहीत, मी आत्मप्राप्ती करून घेईन याला चांगल्या अर्थाने संकल्प म्हणतात. कामाच्या किंवा विकाराच्या अंगाने जो संकल्प शब्द वापरलेला आहे तो तिथे लागू होत नाही. अशा प्रकारे आपल्याला संकल्प आपल्या जीवनामध्ये मरवता येईल आणि संकल्प म्हणजे कामना आणि विकार यांना जीवनातून हद्दपार देखील करता येईल. या दोन्ही गोष्टी आपल्याला करता येणं शक्य आहे. फक्त संकल्प हाच दोन्ही ठिकाणी शब्द वापरला गेल्यामुळं संस्कृत मध्ये सरसहा जर काम किंवा विकार असा शब्द वापरला असता तर मग प्रश्न आला नसता. पण संकल्प हा शब्द कामनांना देखील वापरला आणि तोच शब्द चांगल्या गोष्टींना देखील वापरला असं झाल्यामुळं या शब्दाच्या योगाने झालेला हा गोंधळ आहे. कोण अभंग म्हणेल? ये अभिजित अभंग म्हण.
हर देश में तू, हर देश में तू, तेरे नाम अनेक, तू एक ही है. तेरे नाम अनेक, तू एक ही है. तेरी रंग भूमि है विश्वधरा, सब खेल में मेल में तू ही तू है. सब खेल में मेल में तू ही तू है. सागर से उठा बादल बन के, बादल से फूटा जल हो करके, फिर नहर बना नदियां गहरी. तेरे भिन्न प्रकार, तू एक ही है. तेरे नाम अनेक, तू एक ही है. चीटी से भी अणु परमाणु बना, सब जीव जगत का रूप लिया. कहीं पर्वत वृक्ष विशाल बना, अंबर तेरा, तू एक ही है. तेरे नाम अनेक, तू एक ही है. यह दिव्य दिखाया है जिसने, वह है गुरुदेव की पूर्ण दया. टुकड़िया कहे और न कोई दिखा, बस मैं और तू सब एक ही है. बस मैं और तू सब एक ही है. हर देश में तू, हर वेश में तू, तेरे नाम अनेक, तू एक ही है. तेरी रंग भूमि है विश्वधरा, सब खेल में मेल में तू ही तू है. तेरे नाम अनेक, तू एक ही है. तेरे नाम अनेक, तू एक ही है.
वाह, नाम सांगतो.
Thank you.
गोपाल नारायण बोला पुंडलीक वरदे हरि श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ हरि हरि हरि। एक तारखेला एक एप्रिलला आपण केंद्रात आलात आणि त्याच्यानंतर आपण वेगवेगळ्या वेळेला प्रथमच जे आलात आणि पाठी पाहून परत गेलात की केंद्र 16 तारखेपर्यंत बंद राहील। ते का बंद राहील हे कळवण्याचा प्रयत्न खरं म्हणजे व्हॉट्सअप वरून पुष्कळ शेकडो साधकांना मेसेज करून असा झालेला होता। म्हणजे शक्य तितका त्रास कोणाला येणं आणि नाही असं पाहून परत जाणं असं होऊ नये अशी दक्षता घेण्याचा प्रयत्न केलेला होता। तरी देखील काही मंडळींना अशा प्रकारे येऊन हेलपाटा पडणं ही गोष्ट घडलीच। कारण सगळेच लोक या सुविधा वापरतात असं होऊ शकत नाही। त्या संदर्भामध्ये खरंच मेसेज स्वाईन फ्लू बद्दल गेलेला असल्यामुळं तुम्हाला कल्पनाही आलेली होती कित्येकांना की का केंद्र बंद झालेलं आहे किंवा ठेवलेलं आहे। त्याची एक बाजू अशी होती की आमच्या घरी माझ्या आईला स्वाईन फ्लू झाला पण म्हणून केंद्र बंद नाही ठेवला। तर तिच्या जवळ जाणारी जी मंडळी होती मी मधुराताई आणि आमच्या घरातली मंडळी हे जास्तीत जास्त सेवेकरता तिच्या जवळ आम्ही गेलो आणि ते जर सोडले तर या गणेशपुरम मध्ये राहणाऱ्या सगळ्या भगिनींनी आम्हाला खूप मदत केली। त्याही बऱ्यापैकी तिच्या जवळ गेल्या। तिच्या इन्फेक्शनच्या काळामध्ये तिच्या जवळ बऱ्याच इथल्या सगळ्याच भगिनी गेल्या। असं असल्यामुळं याच्यापैकी जर कोणी कॅरियर असेल या आजाराचा तर प्रत्येकाच्या प्रतिकार शक्तीप्रमाणे ती सगळी मोडून काढत व्हायरस शरीरात मोठा होतो आणि दुखणं प्रगट होतं. तोपर्यंत जे अंतर जातं ते कदाचित 4 दिवस 5 दिवस असं जाऊन मग ते दुखणं प्रगट होऊ शकतं. असं असल्यामुळे त्याच्या सगळ्या शक्यता पूर्णपणाने नाहीशा होईपर्यंत समूहानी एकत्र जमणं हा बरोबर पांडा पडला नसता, धोका झाला असता. धोकादायक सगळ्यांना ते ठरलं असतं, म्हणून आपलं केंद्र बंद ठेवलेलं होतं. विशेष करून तुम्ही सगळे माझ्या जवळ येणार आणि मोठ्या भावनेने नमस्कार करणार. आणि जर समजा मीच इन्फेक्टेड असतो पहिली गोष्ट, तर माझ्याकडूनच तुम्हाला नको ती गोष्ट अशी मिळेल की जे ज्याचं मलाही फार वाईट वाटलं असतं. असं असल्यामुळे सगळ्या गोष्टी नीट समजणं गरजेचं होतं, पण सुदैवाने कोणीही त्याच्यामध्ये सापडलं नाही. तसंच माहीत नसलेल्या अज्ञानापोटी आता माझ्या निवेदनातही काही अज्ञान आहे, तर त्या गोष्टी देखील तुम्हाला सांगण्याची गरज आहे. ते असं की डॉक्टरांच्या मते पुण्यातले लोक आता स्वाईन फ्ल्यूला चांगलेच रेझिस्टंट झालेले आहेत. ही महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे ज्या धोक्याकरता आपण केंद्र बंद ठेवलं मग ते काय आहे असं तुम्ही एखाद वेळेला विचाराल, पण सरसकट भय पसरवणं हा हेतू नसला पाहिजे. तसंच डॉक्टरांचं असं म्हणणं पडलं की जवळपास 1 लाख लोकांना जर संकल्प झाला, संकल्प आला शब्द, संसर्ग झाला, 1 लाख लोकांना संसर्ग झाला तर 2 जण हॉस्पिटल पर्यंत येतात. इतक्या कमी प्रमाणात हॉस्पिटलमध्ये येण्याचं आता प्रमाण झालेलं आहे. याचं कारण आपण मॉलमध्ये जातो, रेल्वे स्टेशनवर असू, डब्यातून प्रवास करतो रेल्वेच्या बसमधून, तर तिथं अशा इन्फेक्टेड व्यक्ती असतात आणि आपल्या प्रत्येकाला हा कुठं ना कुठं संसर्ग होऊन आपण तो मोडून काढलेला आहे. त्यामुळे रेझिस्टन्स शरीरात डेव्हलप झालेला आहे, त्याच्या अँटीबॉडीज डेव्हलप झालेल्या आहेत लस न घेता देखील, असं डॉक्टरांचं म्हणणं आहे. पण तरी देखील वृद्ध व्यक्तींना, म्हणजे माझ्या आईच्या ज्या वयाच्या व्यक्ती आहेत त्या व्यक्तींना आणि लहान मुलांना याची बाधा पटकन होते. तसंच गर्भवती स्त्रियांना याची बाधा होते, हेवी डायबिटीस असणाऱ्यांना याची बाधा लवकर होते. आणि अशा व्यक्ती आपल्या केंद्राच्या एकूण समूहामध्ये आहेत. एखादं केंद्र संध्याकाळचं संपल्यानंतर तुम्हाला सगळ्यांना नमस्काराकरता प्रतिबंध करून पहिले मुलांचे नमस्कार उरकून घ्यायला लागतात. इतकी छोटी मुलं जेव्हा जवळ येतात तेव्हा आपलं काम असं आहे की त्यांची सुरक्षितता सांभाळली जावी. असं असल्यामुळं केंद्र बंद होतं. तसंच माझ्या आईच्या वयाच्या इथे भगिनी देखील मोठ्या प्रेमाने केंद्रात येतात. अशांना कुठेतरी त्याचा त्रासही होऊ शकला असता जर संसर्ग एखाद्याचा झाला असता तर आमच्यापैकी, आणि आम्ही जर कॅरियर असतो तर खूप रिमोट पॉसिबिलिटी, पण ती देखील नको म्हणून हे केंद्र बंद ठेवलेलं होतं. बाकी दुसरं तिसरं काही नाही. सुरक्षिततेच्या कारणाकरता पण भीती अशी फार मनात बाळगणं जी आम्हालाही जाणवली सुरुवातीला, पण त्याच्याबद्दल समजल्यानंतर ते तितकं घाबरण्यासारखं नाही असं लक्षात आलं. जे गणेशपुरम मधल्या सगळ्या मंडळींना टॅमीफ्ल्यू द्यावी की काय असा विचार होता, तर त्याच्या संदर्भातही असं कळलं की झालेला नसताना तो त्या प्रकारचा फ्ल्यू, टॅमीफ्ल्यू घेतल्याने काही फायदा होत नाही. जर आजार असेल तर टॅमीफ्ल्यूचा फायदा आहे, त्यामुळे आधी कोणाला देण्यातही अर्थ नाही असं त्यांनी सांगितलं. तुम्ही डॉक्टर तर म्हणाले आता आम्ही मास्क वापरणं देखील यावर्षी विकतच घेतले नाहीत. आम्ही रोज 4-4 5-5 पेशंटच्या जवळ जाऊन तपासतो. आम्ही आता त्याला आमच्या ठिकाणी अँटीबॉडीज नक्की निर्माण झाल्यात, आम्हाला त्याचा काही त्रास होत नाही. की एक बाजू असताना काळजी घेणं ही जी दुसरी बाजू आहे त्याकरता मी निवेदन करतो की आपल्या इथं कोणालाही खोकला अथवा ताप अथवा सर्दीची भावना सर्दी जर झाली असेल तर तिचं रूप प्रगट होईपर्यंत आणि ती बरी होईपर्यंत केंद्रात आपण येऊ नये अशी आपण दक्षता बाळगू. मला असं वाटतं की या निवेदनामध्ये तसं तुम्हाला कोणाला दुखवण्याचा हेतू नाही पण सर्वांच्या सुरक्षिततेकरता म्हणून सांगतो की अशा प्रकारे आपण कधी कधी किरकोळ घेतो त्या दुखण्याला पण त्यांनी दुसरा कोणीतरी प्रभावित होऊ शकतो. अशा कारणाकरता एवढी मात्र आपण दक्षता जरूर घ्या. आपल्याला जर काही होत असेल असं जाणवलं तर बरं होईपर्यंत आपण केंद्रात येऊ नका. जिथं सगळं बंद करून ठेवलेलं आहे, खिडक्या बंद, पडदे ओढून ठेवलेले आहेत, एसी चालू आहे, इथलीच हवा इथं फिरते आहे, असं असल्यामुळं तसं करणं हे धोक्याचं राहील. साध्या सर्दीची आपल्याला काळजी वाटत नाही पण तीही खरं काळजी घेणं गरजेचं आहे. पण स्वाईन फ्ल्यू त्याच्यात कोणाला आहे का नाहीये हे कसं कळणार? असं असल्यामुळे सरसकट सर्दी असेल तर आपण केंद्रामध्ये ती बरी होईपर्यंत 3-4 दिवसांनी औषध घेऊन सर्दी 4 दिवसात बरी होते आणि औषध न घेता सर्दी 4 दिवसात बरी होते. असं सर्दीचं वैशिष्ट्य आहे. पण तशा प्रकारे आपण केंद्रात येणं टाळावं सर्दी असेल तर, हे या निवेदनाचं एक. आणि दुसरं म्हणजे खुलासा का आपलं केंद्र नाही तर वेगवेगळ्या कारणांनी वेगवेगळ्या वार्ता एकमेकांपर्यंत पोहोचत असतात, त्याला नीट आधार असतो नसतो असं होऊ नये म्हणून मी सांगितलं. आता एकदा रविवारी देखील रविवारच्या केंद्रामध्ये सांगेन, दोनदा सांगितलं की मला वाटतं पुढे होईल. बाकीची निवेदन गिरीश करेल.